चीनीमंडी.com पॉडकास्ट।
बिजी डेली शुगर मार्केट अपडेट। शुक्रवार 2 ऑगस्ट 2019। डोमेस्टिक मार्केट। आज मार्केटमध्ये साखरेची मागणी चांगली होती। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,100 ते 3,150 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,090 ते 3,150 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये विक्री 3,340 ते 3,380 रुपयात होत आहे। रिसेलचे भाव 3,320 ते 3,360 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3,110 ते 3,150 रुपये होता, तर तामिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,275 ते 3,325 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट। येथील बाजार आज स्थिर राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव 323.80 डॉलर, तर US साखरेचा व्यापार 12.03 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन 328 ते 330 डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव 342 ते 345 डॉलर राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 19,700 ते 19,900 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 20,600 ते 20,800 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 69.62 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 3.8 झाला। क्रूड फ्युचर्स 3,854 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 55.30 डॉलर होते। इक्विटी। BSE सेन्सेक्स 99 अंकांनी वर येऊन 37,118 अंकांवर, तर NSE निफ्टी 17.35 अंकांनी वाढून 10,997 अंकांवर बंद झाले।